नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागावरवी हांव वेदिका जोशी तुमकां प्रादेशीक खबरो दिता. सुरवेक मुखेल खबरो. लोकसभा वेचणुकेचे वेळापत्रक तशेंच कांय राज्यांची विधानसभा वेचणूक आयोगान आयज जाहीर केली. गोंयांत तिसऱ्या टप्प्यांत म्हळ्यार 7 मे दिसा लोकसभा वेचणूक जातली. फोंडा तालुका अंत्रुज शिंगोत्सव समितीच्या महोत्सव कार्यालयाचे आयज उक्तावण जाले. आनी येता त्या शिक्षणीक वर्सा सावन उच्च माध्यमीक शिक्षणात कला वाणिज्य आनी विज्ञान अशे फाटे आसचे नात अशे मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हाणी सांगला. आता पुराय खबरो. लोकसभा वेचणुकेचे वेळापत्रक तशेंच कांय राज्यांची विधानसभा वेचणूक आयज वेचणूक आयोगान जाहीर केली. मुखेल वेचणूक आयुक्त राजीव कुमार हांणी नवी दिल्लीत ही घोशणा केली. भारतीय लोकशायेच्या सगळ्यांत व्हडल्या उत्सवा खातीर वेचणूक आयोगाचो पंगड पुरायपणान तयार आसा अशें तांणी सांगले. देशांत 97 कोटी नोंदणीकृत मतदार आसात आनी 10.5 लाखा वयर मतदान केंद्रां आसात. तातूंत 1.5 कोटी कर्मचारी काम करतात अशें तांणी सांगले. हे वेचणुकेंत पयलेच खेपे 1.82 कोटी मतदार आसतले अशें तांणी सांगले. 85 वर्सां वयर आशिल्ल्या मतदारांक आनी दिव्यांग मतदारांक घरांतल्यान मतदान करपाक सुविधा दिवपा खातीर आयोग तयार आसा अशें श्री कुमार हांणी उक्तायले. तशेंच राजकीय पक्षांनी वेचणुकेंत गंभीर गुन्यांवकारी प्रकरणां आशिल्लो उमेदवार कित्याक उबो केला तें स्पश्ट करचें पडटलें. मुक्त आनी नितीमत्तायुक्त वेचणूक घडोवन हाडपाक बळगें पयशे चुकीची माहिती एमसीसी उल्लंघन ही भिरांकूळ आव्हानां आसात अशें कुमार हांणी फुडें सांगले. ह्यो बादा हाडपी आव्हानांक तोंड दिवपा खातीर ईसीआयन उपाय केल्यात अशें तांणी स्पश्ट केलें. तशेंच मतदान दिसा द्रोण तपासणी करून शारिरीक शक्तीचो वापर जाता काय तपासतले अशें तांणी सांगले. वेचणुकेंत रक्तपात आनी हिंसाचाराक सुवात ना आनी वेचणुके वेळार खंयच्याय सुवातेर हिंसाचार जाल्यार आयोग खर उपाय येवजण करतलो अशेंय तांणी फुडें सांगले. सोरो रोख पयशे फुकट वस्तू आनी घुंवळे वखद हांच्या वितरणाचेर नदर दवरपाचो आदेश अंमलबजावणी एजन्सीक दिला अशें तांणी फुडें सांगले. ऑनलायन रक्कम हस्तांतरणाचेरय खर नदर दवरपाक सांगल्या. वेचणूक यंत्रणेक आनी पक्षांक कोयर वेवस्थापन उण्यांत उणो कागदाचो वापर करपाविशीं निर्देश दिल्यात अशेंय कुमार हांणी फुडें सांगले. सध्याच्या लोकसभेची मुजत 16 जून ह्या दिसा सोंपतली. गोंयांत 7 मे म्हळ्यार तिसऱ्या टप्प्यांत लोकसभा वेचणुके खातीर मतदान जातले. लोकसभा वेचणुकेची मतमेजणी 4 जूनाक जातली. उत्तर आनी दक्षिण गोंयासावन 2 खासदारकी पदां खातीर ही वेचणूक जातली. आयच्यान आचारसंहिता लागू जाल्या. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियान आयज पत्रकार परिशद घेवन वेचणुकेच्यो तारखो आनी मतमेजणीची तारीख जाहीर केल्या. फोंडा तालुका अंत्रुज शिंगोत्सव समितीच्या महोत्सव कार्यालयाचे उक्तावण कृषी मंत्री रवी नायक हांणी केले. ह्या वेळार फोंड्याचे नगराध्यक्ष रितेश नायक, फोंडा तालुका अंत्रुज शिंगोत्सव समितीचे सचिव हनुमंत नायक, कोषाध्यक्ष किशोर नायक, किरण नायक, कुरुटी खांडेपार पंचायतीचे सरपंच हरीश नायक, आयोजक समितीचे सचिव गुरुनाथ नायक आणि हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. ह्या वेळार उलयताना कृषी मंत्री रवी नायक हांणी सांगले की शिंगोत्सव ही गोंयची परंपरा आनी गोंयच्या दरेका समाजातले लोक या उत्सवात वांटो घेतात. शिगमो उत्सव हो गोंयची संस्कृताय आनी एकचाराचे प्रतीक आनी ही संस्कृताय तिगोवन दवरून फुडले पिळगे मेरेन पावोवपाचे आवाहन तांणी दरेक पिळगेक केले. गोंयात शिमगोत्सव फोंडा सावन सुरू जाता. गोंयकारांक शिमगो महोत्सवाक अंत्रु शिमगो महोत्सवातल्यान सरकारी मान्यताय मेळ्ळ्या अशें तांणी सांगले. ह्या प्रसंगाचेर फिती कापून कार्यालयाचे उक्तावण कृषी मंत्री रवी नायक हांणी केले. अंदू शिमगोत्सव आनी रमटामेळ सर्त मंगळारा 26 तारखेक सांजे वेळार 30 फोंड्याच्यान सुरू जातली. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागावरवी आयकतात.
3 steps to stay protected and stay safe from COVID-19. Wear face mask, 2 gaz ki duri to maintain social distancing, maintain hand and face hygiene.
राज्यात बरीच वर्सां पयली ते 10वी उच्च माध्यमीक आणि उपरांत पदवी शिक्षण अशी पद्धत आशिल्ली. धावी उत्तीर्ण जाले उपरांत कला वाणिज्य विज्ञान आनी वेवसायीक अशे चार फाटे आसताले इतिहास राजकीय विज्ञान अर्थशास्त्र हे विशय कला फाट्यांत अकाउंटन्सी सेक्रेटेरियल प्रॅक्टीस अर्थशास्त्र हे विशय वाणिज्य फाट्यांत फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी गणित हे विशय विज्ञान फाट्यांत आसताले येत्या शिक्षणीक वर्सा सावन उच्च माध्यमीक शिक्षणांत कला वाणिज्य विज्ञान अशे फाटे आसचे नात जायते विशय निवडपाची मेकळीक विद्यार्थ्यांक आसतली 11वी पास 12वी पास अश्यो गुणपत्रिका विद्यार्थ्यांक दितले 2024-2025 शिक्षणीक वर्सा सावन हाची अंमलबजावणी जातली अशी माहिती मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिल्या राज्यांत राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी सुरू जाल्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाप्रमाण सरकारान हो बदल केला उच्च माध्यमीक शिक्षण पांवड्यावेलो हो महत्वाचो बदल आसा हाका लागून फुडारांत शालांत मंडळाच्या 12वीच्या परिक्षा पद्दतीत बदल जातलो वैजकी अभियांत्रिकी फार्मसी अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांचा प्रवेश आता नीट जेईई या परिक्षांच्या आधाराचेर जाता हाका लागून ही पद्दत लागू करपाक कसलीच आडखळ येवची ना सीबीएसईन लेगीत या पद्दतीक मान्यताय दिल्या अशें मुखेलमंत्र्यांनी फुडें सांगले गोंय तंत्रीक शिक्षण संचालनालयाच्या केंद्रीकृत प्रवेश विभागान 2024-2025 वर्साच्या व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमा खातीरचे प्रवेश वेळापत्रक जाहीर केला एमबीबीएस बीडीएस बीएचएमएस बीएएमएस बीव्हीएससी आणि एएचबीई बीफार्म बीआर्क एएचएस बीएनवायएस बीएएमएस आणि बीएससी नर्सिंग या अभ्यासक्रमांच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेऊपाक इच्छुक आशिल्ल्या सगळ्या अर्जदारांनी कॉमन प्रॉस्पेक्टस पळोवचो अशें तंत्रीक शिक्षण संचालनालयान मागला प्रवेशाचो तपशील अर्ज फॉर्मा वांगडा भरपाची आणि सादर करपाची माहिती www.dhe.gova.gov.in या वेबसायटीचेर अपलोड केल्या प्रवेश कार्यावळीचे वेळापत्रक अर्ज सादर करप पात्रताय आणि योग्यता यादी दाखवप आणि वेगवेगळ्या अभ्यासक्रमा खातीर प्रवेश फेरियांची माहिती डीटी वेबसायटीचेर कळयतले अशें ये संबंधीचे खबरेंत म्हळां आदिवासी लोक गावांतल्यान शारांत स्थलांतर कित्याक करतात हे जाणून घेवपाक आदिवासी कल्याण संचालनालय सर्वेक्षण करतले दिशा फाउंडेशन आणि आदिवासी संशोधन संस्था हांच्या माध्यमातल्यान हे सर्वेक्षण जातले आदिवासी कल्याण संचालनालयाचे संचालक दशरथ रेडकर हांणी ही माहिती दिली दिशा फाउंडेशनान सर्वेक्षण सुरू केला सर्वेक्षणा खातीर माहिती दिवपाक आदिवासी भाव फुडें सरनात हे फुडें आदिवासी लोकांनी सर्वेक्षण करपी मनशांक माहिती दिवची अशें आवाहन श्री रेडकर हांणी केला आता मेरेन दिशा फाउंडेशनान 7581 घरांक भेट दिवन 22324 लोकांची माहिती मेळयल्या गोगळ मडगांवच्या हाऊसिंग बोर्डात वचपी रस्तो आणि बोलशी सर्कल ते पॉवर हाऊस मेरेन वचपी रस्तो आशिल्ल्या फ्लोरियानवाज जंक्शनाचेर ट्रॅफिक सिग्नल बसोवपाच्या कामाचे उक्तावण आयज फाटोर्डेचे आमदार विजय सरदेसाय गोवा फॉरवर्डाचे नगरसेवक आणि थळावे लोक हांचे हजेरेंत जाले हे 10 लाख रुपयांचे काम 2 महिन्यांनी पुराय जातले अशें सरदेसाय हांणी या वेळार उलयताना सांगले फातोर्डा मतदारसंघातलो हो 5वो येरादारी सिग्नल आसतलो हो वाठार कुडतरी मतदारसंघात आस्पावीत आसलो तरी लोकांच्या मागणीवेल्यान हे काम आमी हातात घेतला अशें ताणें फुडें सांगले आमदार निधीतल्यान हो सिग्नल लायतात तशेंच ही यंत्रणा स्थापन करपी कंपनी 1 वर्स देखरेखीची व्यवस्था करतली अशें सरदेसाय हांणी सांगले खबरो सोपोवचे पयली परतून एक फावट मुखेल खबरो लोकसभा वेचणुकेचे वेळापत्रक तशेंच कांय राज्यांची विधानसभा वेचणूक आयोगान जाहीर केली गोंयात 3र्या टप्प्यात म्हळ्यार 7 मेक दिसा लोकसभा वेचणूक जातली फोंडा तालुका अंत्रूज शिमगोत्सव समितीच्या महोत्सव कार्यालयाचे आयज उक्तावण झाले आणि येता त्या शिक्षणीक वर्सा सावन उच्च माध्यमीक शिक्षणात कला वाणिज्य आणि विज्ञान असे फाटे आसचे नात असे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगला इतल्यान प्रादेशिक खबरो सोपल्या